श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. हा 166 क्रमांकाचा श्लोक आहे. अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा, बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. काय झालेलं आहे? अहंकार विस्ताराला. कशाचा अहंकार? या देहाचा. देहाचा अहंकार हा कमीत कमी करता येतो आणि वाढवताही येतो. वस्तुतः एकटा देह असतो, खरं म्हणजे एकटा जीव आहे. मग लग्न करतो, मग मुलं आली, पत्नी आली, संसार आला, मग घर आलं, मग गाडी हवी, नोकरी हवी, वाढायला लागलं. नातेवाईक आले, कुणाचे कोण, कुणाचे कोण, मित्र परिवार सगळं वाढायला लागलं. हा अहंकार ह्या देहाचा विस्तार पावायला लागतो. प्रत्येकाचा अनुभव आहे, येताना एकटा आलेला आहे खरं म्हणजे, पण हे माझे आई वडील आहेत, आजी आजोबा आहेत, इकडली मंडळी तिकडली मंडळी वाढत चाललेलं आहे. आणि मग त्या संसाराच्या पोटी सगळ्यांच्या काळजा, दुःख. कारण माझं आहे म्हटलं की त्याच्याशी आपण ममत्वाने गुंततो. प्रेम करायला हरकत नाही, सर्वांच्यावर प्रेम करावं, पण ममत्वाने गुंतू नये. त्या वस्तूंबद्दल आसक्ती असता कामा नये. प्रेम करावं पण ममत्वाने गुंतू नये. त्या वस्तूंबद्दल आसक्ती असता कामा नये. असलं ठीक आहे, नसलं ठीक आहे. आसक्तीमुळे दुःख येतं. मी आणि माझं ही भ्रांती झाली आहे माझ्या. त्याचं कारण मी देहाकडे पडला म्हणून. तोच जर मी आत्म्याकडे पडला तर त्याला संसार नाही, तो निरुपाधिक आहे. आणि हा जो मी आहे देहोहम, हा नाना प्रकारच्या उपाधी वाढवतो आणि त्या उपाधीत सापडतो. आपणच उपाधी वाढवतो. ते जसं कोळी म्हणलं, कोळ्याची गोष्ट सांगतात ना, आपल्या शरीरातून एक चिकट पदार्थ काढतो, ते जाळं विणतो आणि त्यात आपणच अडकतो. तसं आपणच अडकतो. मूल नसलं बरं झालं असं म्हणत नाही. अहो असं कसं, मूल पाहिजे, एक तरी मूल नको का? आलं, अडकला, जन्माला आला तो. आता तो माझा, आता तो मोठा करायचा, तो पुन्हा मला शिकेल, मोठा होईल, मला विचारेल. काय खात्री तुम्हाला विचारेल म्हणून? कल्पना. या सगळ्या कल्पनात तो अडकतो. वास्तविक असं म्हणतो, एकटा जीव सदाशिव. आपल्याला पटत नाही ते. आपलं वाटतं असं कसं, म्हातारपणी काठी पाहिजे. आता किती काठ्या म्हाताऱ्या माणसांना विचारतात असं जर जगात बघितलं तर फारच थोडं आढळेल आपल्याला. तरुण पिढीला म्हातारी मंडळी अडचण वाटत असते. म्हातारी मंडळी त्यांच्याकडून अपेक्षा करत असतात आणि अपेक्षेपोटी दुःख करतात. निराशा येते, अपेक्षेचा भंग होतो. असं सगळं हे जगामध्ये चाललेलं असताना मनुष्य जागा का होत नाही? वास्तविक संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणास उधार, मापी लागिले शरीर घडीने घडी, नित्यकाळाची संगती. असा हा संसार आहे सगळा. केव्हा जाईल भरोसा नाही. येची क्षणी मरोनी जाशी तरी रघुनाथी अंतरलासी. कारण आत्ता ह्या क्षणामध्ये तू कुठं आहेस? भगवंताला धरलंयस का? जर धरलेलंच नाही आहेस तर शेवटी भगवंताला अंतरलास. आणि ज्या संसाराला धरून ठेवलायस त्या संसाराला तुला सोडून जायचं आहे. तो तरी तुला सोडून जाणार नाही तर तू तरी त्याला सोडून जाणार. मग कसल्या भ्रमात आहेस तू? पण माणसाला या भ्रमात राहण्यातच आनंद वाटतो. दुःख होत असतं. त्रिविध ताप, आधी दैविक, आध्यात्मिक, आधी भौतिक, सगळ्या तापात गंतला असतो. पण तरी देखील सोडायला तयार नाही. किती अज्ञान आहे. म्हणून संत सांगतात, विवेकाने जागृत व्हा, देहाला लागलेला संसार करा, पण त्याच्यातून मोकळे व्हा. अलिप्त भावाने सगळ्या गोष्टी करा. साक्षित्वाने पहा देह मनबुद्धीच्या सगळ्या गोष्टी. आपल्या जीवनात येणारी सगळी माणसं, त्यांच्यासाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्या वेळेप्रमाणे करा. परंतु मी तो नाही म्हणून अलिप्त राहा. रंगभूमीवर नाटकांमध्ये काम करायचं असलं त्या त्या भूमिका उत्तम तऱ्हेने वठवायच्या, पण आत बोध पाहिजे की हा मी नाही, मी ह्याच्यापेक्षा वेगळा आहे. हा बोध ठेवून तुम्ही काही काम करू शकता, पण हा बोध घसरला आणि मी हे करतो आहे असं वाटायला लागलं, याचा कर्ता मी आहे असं वाटायला लागलं की तो सापडला. म्हणून या ठिकाणी म्हणतात अहंकार हा विस्तारला या देहाचा. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्याकडे तुम्ही विश्वस्त म्हणून पहा, मालक म्हणू नका, हक्क जमा बजावायला जाऊ नका. कुणावरही तुम्ही हक्क बजावायला गेलात की आलं दुःख, आलं संघर्ष, आला तुमचं काम तुम्ही करा. पुढे म्हणतात स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा. ही सगळी जी मंडळी गोळा केलीत त्यांच्या मोहात आपण सापडलात. मोह भ्रम अज्ञानापोटी आहे. सगळे असू देत, पण अहंकार गेला, मी माझं गेलं की शोक मोह संपला. ते सगळे आहेत असू देत, पण देहच जिथं तुझा नाही तिथं देहाचा परिवार तुझा कुठला आला आहे? देहाला तरी आपण म्हणू शकतो का माझा देह आहे, माझी सत्ता आहे त्याच्यावर? काही नाही आहे, कोणत्याही क्षणी जाईल. सरता संचिताचा शेष नाही, क्षणाचा अवकाश. त्याचं प्रारब्ध त्याच्याबरोबर आहे, केव्हा जाणार आहे माहीत नाही. असं करत असतो, असं करायचं आहे, तसं करायचं आहे, तसं करावं थोडंफार, पण फार त्याच्यामध्ये गुंतू नये. मला वाटतं असं करावं, बघूया काय होईल ते. शेवटी परमेश्वर करता आहे हे विसरू नये. आणि परमेश्वर करता देखील प्रत्येक जीवाच्या प्रारब्धाला धरून त्याची दोरी हलवीत असतो. जे प्रारब्धात असेल त्याप्रमाणे त्या जीवाला भोगावं लागत असतं. त्यामुळे सगळाच भार भगवंतावर टाकला असं नाही, पण तो करता आहे याची जाणीव ठेवायला पाहिजे. म्हणून हा मोह जो आहे या संसाराचा, हा मोह हा भ्रम त्याच्यातून बाहेर पडा. त्याच्यातून ज्या वासना निर्माण होतात त्यामुळे पुन्हा जन्म जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. मुलात जीव अडकला, नातवात जीव अडकला, कशाला अडकवायचा जीव? करा सगळ्यांचं, पण जीव अडकायचा झाला तर भगवंतात अडकवावा. त्याला म्हणावं भगवंता मी तुझा आहे, मला तुझ्याकडे यायचं आहे, ही सगळी सांसारिक कर्तव्य मी पार पाडणार आहे, परंतु माझं ध्येय जर काही असेल जीवनात तर मला तुझी प्राप्ती हवी आहे. आणि त्यासाठी नित्यानित्य विवेक करून हा संसाराचा भ्रम दूर करायचा. मृत्यू आला की सगळं सुटतंच आपोआप, पण त्यापूर्वी विवेक वैराग्य अशा अनेक गोष्टींचा उपयोग करून साधनेनं स्वतःविषयीचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं की ज्या देहाला हे सगळं लागलेलं आहे ते मी नाही, मी आत्मा या सगळ्यापेक्षा वेगळा आहे असं व्हायला पाहिजे. म्हणून त्याला म्हणतात पुढे बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी. मोठ्या प्रयत्नाने ही भ्रांती दूर करायची. संतांच्या मार्गदर्शनाखाली साधना करून भ्रांती म्हणजे काय, जे नाही आहे ते समजायचं. हा माझा आहे आपण समजतो, जन्मभर तो माझा राहतोच असं नाही सांगता येत, केव्हा जाईल सांगता येत नाही. मनाने जाईल, देहाने जाईल, काही भरोसा नाही कशाचा. म्हणून जे नाही त्याला धरणं याला विपरीत ज्ञान म्हटलं आहे. त्यामुळे हा जो भ्रम हे विपरीत ज्ञान आहे हे सगळं दूर करावं. आणि त्यासाठी सदा संगती सज्जनाची धरावी. अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा, बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. जय जय रघुवीर समर्थ.